कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी प्रिया बेर्डे. तुम्ही ऐकताय लाईव्ह कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
आता नवीन काहीतरी अजून तू सुरू केलंस, म्हणजे ऍक्टिंग तर आहेच, त्यासोबतच अजून एक बिझनेस वुमन पण म्हणावं.
ऍक्च्युली मला स्वयंपाकाची भयंकर आवड आहे. मी सगळ्या प्रकारचं जेवण बनवू शकतो, म्हणजे अगदी तांबडा पांढरा कोल्हापुरी पद्धतीचा पण बनवू शकते, भंडारी पद्धतीचं पण बनवते, मालवणी कोकणी पद्धतीचं पण जेवण बनवू शकते.
लहानपणापासून
सगळ्यांनी हे आता मग बेल्डनच्याकडे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी शिकले.
लहानपणी
नाही, लहानपणी असं नाही, माझी मम्मी होती तेव्हा मी तांबडा पांढरा सुक वगैरे शिकले, कारण कोल्हापूरचं असते आणि चिंचगुळाची आमटी अळूचं गरबट तेही मला येत प्रॉपर यायचं. माझ्या नंदा भंडारी आहे तर मग त्यांच्या पद्धतीचं थोडं शिकले. असं सगळं मग करत गेले. मग मला असं खूप मनात असायचं की आपण ते हॉटेल काढावं. मग आता हॉटेल कुठे काढायचं, तर माझे एक मित्र आहेत, माझे पार्टनर आहेत, त्यांचं नाव आहे अमर गवळी, ते आणखी त्यांची मिसेस साईली गवळी. मग आम्ही ठरवलं की आपण हॉटेल काढू. मग पुण्यामध्ये बावधन एरियामध्ये आम्ही ते हॉटेल काढलेलं आहे, चखले नावाने. मी ते चखले व्हेज रेस्टॉरंट आहे, त्याचं इंटिरियर भन्नाट केले, ते खूप छान, लोकांना खूप आवडतं. आणि सध्या आम्ही व्हेज हॉटेल चालू केले, तर मी प्रेक्षकांना विनंती करते की या
चखलो
चखले चखले आणि चखलो.
छानसा एक रॅपिड फायर राऊंड. ओके. लक्ष्मीकांतजींनी दिलेली एक स्पेशल गोष्ट किंवा एक गिफ्ट जे अजूनही तू जपून ठेवलंयस.
माझी मुलं.
ओके. एक क्षण ज्यावेळेस यू फेल्ट प्राऊड ऑफ अभिनय.
अभिनयाची पहिली फिल्म रिलीज होणं, त्याला प्रत्यक्ष पडद्यावरती पाहणं आणि त्याला मुलाखतीमधून खूप कॉन्फिडेंट त्याला मी बघितलेला आहे
बोलताना,
कारण तो कम्प्लीट त्याचा टेम्परामेंट सेट आहे या इंडस्ट्रीसाठी. त्या बघून मला खूप अभिमान वाटतो. त्याचा
6 वर्षांच्या मॅरिड लाईफ मधली ही मोमेंट परत जगायला आवडेल.
स्वानंद जन्म.
ओके. लक्ष्मीकांतजी यांना ह्या गोष्टीसाठी सॉरी म्हणायचं.
त्या आमच्या सगळ्या त्यांच्या आजारपणाच्या काळामध्ये म्हणा किंवा त्या आमच्या पर्सनल नात्यामध्ये म्हणा, मी बऱ्याच वेळा त्यांना भांडले. मी त्यांच्याशी खूप कधी कधी टोचून बोलले, टोमणी मारली असती, तर त्याच्यासाठी सॉरी सॉरी सॉरी.
ओके. पास्ट मध्ये जाऊन एक पर्टिक्युलर कार्ड डिलीट करायचा असेल तर तो कोणता असेल?
लक्ष्मीकांत गेल्यानंतरचा जो कार्ड होता, ज्याच्यामध्ये मला फायनान्शियल सेटबॅक फार मोठा बसला, शेअर मार्केटमध्ये पैसे गेले, काही चुकीची माणसं माझ्या आयुष्यामध्ये आली आणि मला फार मोठा सेटबॅक बसला, त्याच्यामध्ये परत मी खूप रिव्हर्स आले, तो कार्ड माझ्या आयुष्यातून कम्प्लीटली डिलीट करा.
ओके. आता जर लक्ष्मीकांतजींना कॉल लावायचा असेल तर काय सांगशील?
थँक्यू, कारण आज आम्ही जे काही आहोत किंवा आज त्यांचं नाव आमच्या मागे लागल्यामुळे आज आम्ही नाही म्हटलं तरी खूप प्लसमध्ये आहोत आणि आम्हाला खूप गोष्टी मिळत आहेत. प्रसिद्धी असू दे, लोकांचं प्रेम असू दे, हे त्यांच्या नाव मिळालं असतं कदाचित मला माहित नाही किती लागलं असतं. आणि त्यांचे आशीर्वाद असेच राहावेत. आय फील की नेहमी मला असं कधी कधी वाटतं की ते माझ्या बरोबर आहेत किंवा ते गायडन्स मला देत आहेत. सो मला आता ही जाणीव होत नाही की ते माझ्या बरोबर नाही आहे. पूर्वी असं मी त्यांना खूप मिस करायची, बट आता नाही होत तसं. आता असं वाटतं की आय नो तुम्ही आहात माझ्या बरोबर नेहमीच आणि तेवढेच आशीर्वाद ठेवा माझ्या मुलांवर आणि मी जे काही करते आहे माझ्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांनाही ते आशीर्वाद मिळावे असंच म्हणे.
वाव. आज मला ना एक गोष्ट अगदी मनापासून म्हणावीशी वाटते, म्हणजे कोणाकडनं आयुष्य जगण्याचं स्पिरिट जर शिकायचं असेल तर ते मी प्रियाताईकडनं शिकेल.
अरे
मला तिचा खंबीरपणा खूप भावलाय. प्रियाताई हॅट्स ऑफ टू यू, खूप छान बिंदासपणे विनोद तू ह्या गोष्टींना फेस केलंस आणि तू छान उत्तरं दिलीस प्रश्नांची. आज कधी मला कुठे वाटलं नाही तू हात राखून बोलणं जे असतं.
थँक्यू सो मच तुम्ही खूप बोलले. ऍक्च्युली
मी म्हणला ना की एखादी जर बाई असली असती तर हारली असती किंवा यु नो तसं डिप्रेशन मध्ये जातात किंवा काहीतरी आपल्या जीवासोबत करून घेतात, मुलांचा विचारही करत नाही, पण ते सगळं न करता तू छान सक्सेसफुली दोन्ही मुलांना आज यु नो खूप छान वाढवलंयस आणि खूप छान ते पण नाव करतायत आणि ते पण तेवढेच समजूतदार आहेत.
मला ना ह्या गोष्टी आतापर्यंत कोणी विचारल्या नाहीयेत. म्हणजे तुला जर तू सुरुवातीचे काही मला तू प्रश्न विचारलेले आहेस की तुला कडू खायला आवडतं का, पेन्सिल घ्यायला किती छान, मला असं झालं अरे यार हे सगळं किती आपण किती आपल्याला विसरलेलो असतो. आपण ह्या गोष्टी आपण विचारच करत नाही आपण ह्या गोष्टींचा. ती 5-6 वर्षाची प्रिया मला आठवली, कशी होती खुळी.
पहिल्यांदा तू ह्या गोष्टी रिपीट केल्यास ह्यावेळेस?
नाही, हा पहिल्यांदाच सांगितलं तुला, मी कधीच कुठे बोललेलं नाही ह्या गोष्टी. सो मला खूप छान वाटलं.
थँक्यू सो मच. आणि तू इतक्या छान गोष्टी रिव्हील झाला केल्यास इथे आय एम ग्लॅड की यु नो तिने लाईट कॅमेरा ऍक्शन वर या गोष्टी सगळ्या सांगितल्या. अख्खा महाराष्ट्र तुझ्या मुलाखतीची वाट बघत होता आणि फायनली ते झालं. सो थँक्यू सो मच इतका वेळ दिलास. थँक्स अ लॉट.
थँक्यू. लव्ह यू.
लव्ह यू
सो मच. थँक्यू. 93.5 रेड एफएम बजाते रहो.